तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं मावसे वासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी। गार्हस्ते किल एकनाथ सदृशो मृत्यौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरताकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम्। सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् गुरि त्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय श्री राम। आज केंद्राची सुरुवात सद्भक्त निलाती देशमुख स्वामीजींच्या आठवणीने करेल।
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामीजींच्या प्रथम दर्शनाचा सखोल ठसा माझ्याही नकळत माझ्या अंतःकरणावर उमटला। मीच तुझी आई आहे या त्यांच्या प्रेमळ आश्वासक शब्दांनी जादू करण्यास सुरुवात केली। तरीही एक अज्ञानी विचार शंका मनात आली होती, स्वामीजी कसे आपली आई होऊ शकतील। खरं तर स्वामीजींकडे येण्यापूर्वी 10-12 वर्षे प्रबोधिनीतील युवतींची दिंडी घेऊन दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखी मागून अभंग भजन गात रंगून जाऊन फर्ग्युसन कॉलेजपासून पालखी विठोबा मंदिरापर्यंत आम्ही सहभागी व्हायचो। या पालखी सहभागाचं नियोजन आपणहून मी स्वीकारत असे। अभंग निवडणं, चाली लावणं, स्वतः शिकून विद्यार्थिनींना शिकवणं अशी पूर्वतयारी पालख्यांच्या आगमनापूर्वी महिनाभर चालत असे। त्यात ज्ञानोबा माऊली, विठोबा माऊली हा जयघोष भक्तिभावानं अडवण्यातील आनंदही अनुभवाचा होता. परंतु कोणा संत सत्पुरुषांची प्रत्यक्ष भेट पूर्वी झालेली नसल्यानं असेल पण ही शंका मनात आली होती हे मात्र खरं. पण स्वामीजींचे शब्द, त्यातील प्रेम, त्यातील सत्य आणि निश्चितता पुन्हा पुन्हा आठवत होती आणि मनातील शंका पुसट होत होत कधी निघून गेली ते कळलंही नाही. त्या जागी स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवल्यावर झालेला तो त्यांचा चरणस्पर्श, त्यावेळी मनात उठलेला अनुभूत भावकल्लोळ, तुझी या समचरणांचा प्रेमा वाढत की जावं हे मला माहीतही नसलेले पण अंतःकरणात गुंडुळले जाणारे शब्द, या सन्मानामुळे त्या चरणांपाशी जाण्याची विलक्षण ओढ निर्माण झाली. पण मी चाकून घेतलेल्या माझ्या व्यस्त दिनक्रमातही आता मनात येता जाता स्वामीजींचं स्मरण होई आणि थोडा तरी मोकळा वेळ मिळावा, दुकानात जावं असं वाटे. प्रत्यक्षात तसा वेळ मिळत नसे आणि जाणं होत नसे, त्यामुळे अधूनमधून कधीतरी दुकानात जाईल. तेव्हा नुसतं बसून स्वामीजींना पाहणं, त्यांचा इतरांशी होणारा संवाद ऐकणं हाच छंद होता. माझा स्वतःचा थेट संवाद झाला नाही, मात्र तेथील वातावरणाचा, प्रसन्न पवित्र शांततेचा, विशेषतः स्वामीजींच्या बोलण्यात आणण्याचा आणि सर्वात अधिक म्हणजे त्यांच्या सर्वांवरील अकृत्रिम निरपेक्ष प्रेमाचा विलक्षण प्रभाव मात्र जाणवत असे. स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवताच ते शब्द माझ्या अंतःकरणात कोणीतरी, आता वाटतं स्वतः स्वामीजीच, गुणगुणत असे. स्वामीजीच मोठ्या करुणेने माझ्यासारख्या नास्तिक आणि अनभिज्ञ जीवावर आपल्या कृपेचा वर्षाव करून त्यांच्या ठिकाणचा प्रेमा वाढवित होते, त्यामुळे दुकानात रोजच जावं असं वाटे पण जायला मिळत नसे. एकदा दुकानातील प्रार्थनेचे वेळी त्यातील अभंग माहीत नसल्याने कोणीतरी एक चक्रीमुद्रित प्रत माझ्या हातात दिली, तेव्हा प्रार्थना ऐकता ऐकता त्या कागदावरील पुसट उठलेली अक्षरं ठळक करून घेण्याचा, शब्द शुद्ध करून घेण्याचा उद्धटपणा स्वामीजींसमोरच हातून घडला होता. एकदा काउंटर्सच्या मागे बसले होते. स्वामीजी काय सांगतात, परमार्थ म्हणजे काय, ध्यान कसे करतात काहीच माहिती नव्हतं. त्या दिवशी बहुधा गिरायकांची खूप गर्दी असावी, स्वामीजी बराच वेळ त्यांना कापड दाखवण्यात व्यस्त असावेत. मी शांत बसले होते पण माझ्या इच्छाशक्तीनं कोणतीही हालचाल करणं एवढंच काय, एका जागी खिळल्यासारखी झालेली नजर हलवणंही शक्य होत नव्हतं. भानही हरपल्यासारखं झालं होतं. आपल्याला हे काय होतंय काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळाने मात्र स्वामीजी त्यांच्या खुर्चीवर येऊन बसल्याचं, प्रार्थना सुरू झाल्याचं जाणवलं आणि मग प्रार्थनेत भाग घेता आला. जुलैमध्ये बहुधा गुरुपौर्णिमेला स्वामीजींचा चरित्र ग्रंथ थेंबुटा सागरी बुडाला हा प्रकाशित झाला, त्याविषयी दुकानात चर्चा होत असे. परंतु गुरुपौर्णिमेच्या त्या कार्यक्रमाला मात्र मी उपस्थित नव्हते. त्याच सुमारास स्वामीजींसमवेत काही साधक आळंदीला जाणार होते. मंदा देसूरकर त्या यात्रेला येण्यासंबंधीचा निरोप घेऊन घरी आली. स्वामीजींचा निरोप ऐकून मला आनंद तर झाला, पण त्याच दिवशी त्याच वेळी प्रबोधिनीतील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ संस्काराचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची मी आधारी असल्याने मला आळंदीला जाणं शक्य नव्हतं. खरं तर तसा निरोप मी स्वतः जाऊन स्वामीजींना सांगायला हवा होता, पण तेव्हा ही गोष्ट लक्षातच आली नाही. आज मात्र याची नक्की खंत वाटते. मी स्वामीजींकडे येण्याआधी काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. अशाच एका संस्कार कार्यक्रमाचे आध्वर्यपद निभावण्यासाठी 8-10 दिवस मी मनपूर्वक कसून तयारी केली होती, तरी ऐनवेळी माझा सूर चुकला. तेव्हा मी गायन अजिबातच शिकलेली नव्हते, पेटीचा सूर एक तर माझा दुसराच, त्यामुळे अनपेक्षितपणे मी पूर्ण आत्मविश्वासच गमावला आणि निराशेच्या झटक्यात कार्यक्रमातून तो अर्धवट सोडून निघून गेले. अपराधी भावनेने इतकं ग्रासलं की मी स्वतःला वरच्या मजल्यावरील एका बाथरूममध्ये कोंडून घेतलं. माननीय आप्पांनी स्वतः पुढे येऊन कार्यक्रम तर पूर्ण केला, पण त्यांचं सगळं लक्ष माझ्याकडे लागलेलं होतं. कार्यक्रम संपल्याबरोबर दरवाजावरील भैयाजींकडे त्यांनी चौकशी केली, तेव्हा मी इमारतीच्या बाहेर गेलेली नाही हे त्यांना कळलं. त्यांनी मला शोधलं, बाहेरून हाका मारून माझ्याशी बोलून समजूत घातली आणि बाहेर यायला लावलं. त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. दरम्यान घरून माझ्या भावाला बोलावून घेतलं. स्वतःच्या जीवनात घडलेल्या अनेक फजितीच्या प्रसंगांचे वर्णन करून जीवनात असं प्रसंग येतातच, त्यातून सावरून पुढे कसं गेलं पाहिजे हे परोपरीनं समजावून सांगितलं. नंतर आम्हा दोघांना घेऊन शंकर महाराजांच्या मठात गेले. म्हणाले, इथं तुला बरं वाटेल, शांत वाटेल, म्हणून घेऊन आलो. तू तुझ्या दृष्टीनं 100% तयारी केली होतीस, पण 100% यशासाठी तेवढी पुरत नाही. 200%, 300% तयारी केली तर यश हमखास मिळतं. बराच वेळ आम्ही तिथं शांत बसलो. खरं तर माझ्या मनस्थितीत काहीच फरक पडला नव्हता, परंतु रात्र बरीच झाली होती आणि पितृतुल्य आप्पांनी त्यांच्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून माझ्यासाठी वेळ काढला होता. त्यांना आणखी किती त्रास द्यायचा या विचारानं अतिशय खदील होऊन मी म्हणाले, आता मला बरं वाटतंय, आपण जाऊया घरी. स्वामीजींना पुढे कधीतरी हा सगळा प्रसंग सर्व हकीकत मी सांगितली तेव्हा ते म्हणाले, तुझ्यासारख्या व्यक्तीला तिथं शांत वाटलं नाही हे साहजिकच आहे. मी एकदम विचारलं, माझ्यासारख्या म्हणजे परमार्थातलं काहीच कळत नसलेल्या अडाणी व्यक्तीला? माझे प्रश्न अडवत स्वामीजी चटकन म्हणाले होते, नाही ग, सत्वगुणी व्यक्तीला तिथं काहीच फरक जाणवणार नव्हता स्वामीजी. पण दुकानात पहिल्यांदा आपलं दर्शन झालं, त्यानंतर झालेला आनंद मात्र मी कधी एकदा आप्पांना सांगते असं मला वाटत होतं. आणि त्याआधीही एकदा आमच्या साप्ताहिक बैठकीत स्वर्णलतानं तुमच्याबरोबर केलेल्या पावस आनंद यात्रेचं सविस्तर वर्णन केलं होतं. तेव्हाही माझी अवस्था दुकानात झाली तशीच झाली होती आणि तिच्याकडून आपल्याबद्दल खूप काही ऐकावंसं वाटत होतं. त्यामुळे उत्सुकतेने मी तिला अनेक प्रश्न विचारले होते. स्वामीजी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. मग म्हणाले, तुझं खातं इथं माझ्याकडे होतं ना, मी माझ्या माणसांना बरोबर माझ्याकडे ओढून घेतो. या शब्दांनी आनंदानं कृतज्ञतेनं उचंबळून आलेल्या अंतःकरणातील भाव मी कोणत्या शब्दात वर्णन करू. हरिओम.